Today,
us,
two of our very sincerely dedicated devotees, Rupvilas Prabhu and Nityalila Devi, are coming together to take vows of marriage.
Us, आमचे दोन उत्तम भक्त रूपविलास प्रभू आणि नित्यलीला माताजी एकत्र येण्याची शपथ घेण्यासाठी आलेल्या इथे एकत्र आलेले आहेत.
They have chosen within this valuable opportunity of human life to dedicate themselves in the service of Lord Shri Krishna.
मानव जीवनाचे त्यांनी फायदा घेऊन आपलं जीवन भगवान श्री कृष्णाच्या चरणी वाहण्याचा निश्चय केलेला आहे.
Srimad Bhagavatam explains that whatever our occupational duties may be, if they do not increase our eagerness to hear and chant the glories of the Lord, it is all a waste of time.
Srimad Bhagavatam sangta ki apla kahi ka karya asat nahi. ते कार्य जर आपण भगवान श्री कृष्णाच्या गुणाचं वर्णन करण्यासाठी आपणाला उत्साहित करत नसेल तर ते निरुपयोगी आहे.
श्रील रूप गोस्वामी हॅज इन्स्ट्रक्टेड अस वी शुड एक्सेप्ट व्हॉट इज फेवरेबल फॉर डिवोशनल सर्व्हिस अँड रिजेक्ट व्हॉट इज अनफेवरेबल.
श्रील रूप गोस्वामीने आपणाला सांगितलेलं आहे की आपण भगवंताच्या भक्तीसाठी जे अनुकूल आहे ते त्याचा स्वीकार करावं आणि जे प्रतिकूल आहे भक्तीला त्याचा अस्वीकार करावा.
The actual purpose that this material world was created is to create an environment wherein one detaches himself from everything of this material world.
या भौतिक जग निर्माण करण्यामागे हेतू हाच होता की सर्व मानवाने या भौतिक जगाचा त्याग करावा किंवा संग कमी करावा.
Renunciation is the basic principle of all spirituality.
आध्यात्मिक जीवनाचं वैराग्य हे मुख्य तत्व आहे.
However, for common people, it is very, very difficult to renounce everything of this world.
परंतु सामान्य लोकांसाठी या भौतिक जगातील भोगांचा त्याग करणं तितकंसं सोपं नाही.
Therefore, Krishna has established the system of Daivi Varnashram.
म्हणून भगवान श्री कृष्णाने दैवी वर्णाश्रम धर्माची स्थापना केली आहे.
वर अकॉर्डिंग टू आवर नॅचरल लेवल ऑफ कॉन्शियसनेस इन आवर इन्क्लिनेशन्स इन लाईफ वी कॅन डेडिकेट एव्हरीथिंग टू द सर्विस ऑफ कृष्ण.
ज्यामुळे की आपण आपल्या नैसर्गिक भावनानुसार आपण आपलं जीवन वेगवेगळ्या मार्गाने भगवान श्री कृष्णाच्या चरणी वाहू शकतो.
द गृहस्थ आश्रम इज अन ऑपॉर्च्युनिटी where a man and woman could come together to live peacefully with respect and appreciation for each other in the service of the Lord.
Grahastha ashram ha purush ani stri sathi ek susandhi ahe jyamadhe ti doge ekamekacha adar karun ekatra yetat ani doge milun bhagwan shri krishna chi seva kartat.
It is said in Bhagavad Gita, manushya nam sahasreshu kashtir yatati siddhaye yatetamapi siddhanam kashtir mam veti tatvata. Out of one and thousands, hardly one of such persons endeavor to understand the truth.
Bhagavad Gita madhe sangitlele ahe ki hazaro hazaro lokamadhe ekada manus asa asto jo satya janyasathi utsuk asto.
There are tens and thousands of marriages taking place every day in this world.
Ya jagamadhe hazaro ani lakshavadhi lagna hot astat.
How many hundreds of millions of people in this world are married?
Ya jagamadhe kititari mhanje hazaro lakshavadhi lok lagna kelele ahet.
Amongst them, probably 99.9% are grihamedis.
Tyapaiki 99.9% lok he grihamedhi ahet.
Their marriage life is based simply on an arrangement for better sense gratification.
त्यांचं लग्न म्हणजे एकमेकाचे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे.
And even amongst so-called religious people, practically everyone is a grihamedi.
आणि तथाकथित आध्यात्मिक लोकांमध्ये सुद्धा ते सुद्धा ग्रहमेदी आहेत.
Grihamedi means people who are envious of God.
ग्रहमेदी त्यांना म्हणतात जे लोक भगवंताचा द्वेष करतात.
Trying to exploit the property of God for their own personal or extended enjoyment.
असे लोक भगवंताची जी संपत्ती आहे ती स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबियाच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरत असतात.
It is certainly one out of hundreds of millions of people who actually live a life in pursuit of devotion. That is grihastha.
ग्रहस्थ त्या व्यक्तीला म्हणतात जो खरोखर भगवंताच्या भक्तीसाठी जगतो आणि असा व्यक्ती खरोखरच लक्षावधी लोकांमध्ये एखादा सापडतो.
This means to put the pleasure of Krishna first in your life.
याचा अर्थ असा होतो की भगवान श्री कृष्णाला आनंद देणं ह्याला प्राथम्य द्यायचं आपल्या जीवनामध्ये.
And to put our own speculative conceptions of pleasure aside.
आणि आपल्या मनगढन स्वतःच्या आनंदाच्या बाबींना बाजूला ठेवणे.
No doubt that certain amounts of enjoyment and certain amount of comforts are acceptable within the grihastha ashram.
याबद्दल काही वाद नाही की गृहस्थ आश्रमामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये इंद्रियांमार्फत आनंद घेणं हे मान्य केलेलं आहे.
However, they should be seen to facilitate our service to Lord Krishna.
परंतु त्याचा अर्थ एवढाच असला पाहिजे की भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्यामध्ये ते आपल्याला मदत करणारे ठरले पाहिजेत.
But that is only possible if we have the association of very sincere devotees.
ते तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण चांगल्या भक्तांच्या संगतीमध्ये असतो.
Because Maya is eternally trying to kidnap our propensity for devotion.
कारण भगवंताची जी माया आहे ती आपल्या भगवंताची भक्ती करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे तिला भगवंतापासून दूर घेण्याचा सतत अनादिकालापासून प्रयत्न करत आहे.
Or in more contemporary terms, according to the consciousness of people in India at the time, Maya has hijacked our consciousness.
मायाने आपले जे भावना आहे कृष्ण भावना आहे ती कृष्ण भावना हे उचलून नेलेले आहे अपहरण केलेलं आहे त्याच.
When we come to Krishna consciousness, we board the airplane that is meant to take us to Goloka Vrindavan.
आपण जेव्हा कृष्ण भावना भावित होतो तेव्हा आपण गोलोक वृंदावनला जाणाऱ्या विमानामध्ये प्रवेश करतो.
But we must be very careful.
परंतु आपण काळजी घेतली पाहिजे.
Tight security.
आपलं संरक्षण चांगलं करून घेतलं पाहिजे.
Good association, following the four regulative principles, hearing and chanting every day, this is our security.
गृहस्थाश्रमामधली संरक्षण काय आहे? चार नियमाचं नियमित पालन करणं, जप करणं आणि भक्तांचा संघ करणं हे खरं आपलं संरक्षण आहे.
If we're not very strict in this regard,
या बाबतीत जर आपण फार दक्ष नसू तर
then it is for sure that hijackers will board our plane.
तर मग मात्र निश्चित आहे की तुमच्या विमानाचं अपहरण होईल. अपहरण करते विमानात घुसतील.
And they will, through our mind and senses, force this airship of human life to go to forbidden places like Kandahar.
आणि मग ते अपहरण करते आपल्या मन आणि इंद्रियामार्फत जे गोलोकधामाला जाणारं विमान होतं ते ज्या ठिकाणी जायला नको असं कंदहार सारख्या ठिकाणी घेऊन जाते.
विच इन दिस केस रेप्रेझेंट्स मटेरियल सिच्युएशन्स वेअर वी आर ट्राइंग टू बी द एन्जॉयर.
या परिस्थितीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की अशा ठिकाणी की जिथे इंद्रियतृप्ती केली जाते जिथे जाणं योग्य नाही आहे.
And then we become attached to that enjoyment.
आणि मग त्या इंद्रिय तृप्तीला आपण फारच आकर्षित होतो.
And as long as we're attached, we are held hostage.
जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीला चिकटलेलो आहोत तोपर्यंत आपणाला त्यांनी अपहरण केलेल्या व्यक्ती म्हणून पकडून ठेवलेलं असतं.
वी बिकम हेल्पलेस हॉस्टेजेस.
आपण तेव्हा असहाय्य कैदी झालेला असतो.
देयर इज प्रॅक्टिकली नो वे टू एस्केप.
तिथून सुटण्याला खरोखर काहीही मार्ग उरलेला नसतो.
However, if we sincerely take the name of Krishna, if we simply have great devotees praying for us,
परंतु आपण गंभीरतेने भगवान श्रीकृष्णाचे नाम नाव घेत असू आणि उत्तम भक्त जर आपल्यासाठी प्रार्थना करत असतील तर
then there is absolute hope that
मग मात्र
continue our journey back home, back to Godhead.
मग मात्र आशा आहे की आपण आपला प्रवास गोलोकधामासाठी पुन्हा करू शकू.
सो यू मस्ट बी व्हेरी व्हेरी केअरफुल.
म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे.
यू मस्ट कीप व्हेरी हाय सिक्युरिटी इन युअर लाईफ.
आपण उच्च प्रतीचं संरक्षण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे.
चॅन्ट द होली नेम्स ऑफ कृष्ण अटेंटिव्हली एव्हरी डे.
दररोज ध्यानपूर्वक भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं जप करावा.
रेग्युलरली हिअर श्रीमद भागवतम भागवत गीता.
नेहमीच श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता ऐकावे.
टू नॉट बी ग्रीडी, बी चॅरिटेबल टुवर्ड अदर्स.
फार आधाशी बनू नका आणि दुसऱ्या दान देण्याची प्रवृत्ती ठेवा.
टू नॉट अफेंड इच अदर.
एकमेकांना अपराध करू नका.
बी टॉलरंट, पेशंट अँड विथ अ सर्विस ॲटिट्यूड टुवर्ड इच अदर.
एकमेकाची सेवा करण्याची प्रवृत्ती असू द्या आणि एकमेकाला नम्रतेने वागून एकमेकाला टॉलरेट करा. सहन करा, सहन करा.
Is he adding his own realizations?
सांगणारा व्यक्ती स्वतःचा अनुभव सांगतायत असं म्हणतात.
What did he say? And together, in this spirit of cooperation, try to serve the devotees.
आणि अशा प्रकारे एकमेकाला मदत करण्याच्या इच्छेतून भक्तांची सेवा करा.
And try to help conditioned souls to come into the association of devotees.
आणि बद्ध जीवांना भक्तांच्या संघामध्ये येण्यासाठी त्यांना मदत करा.
मेक युअर बॉडीज, युअर होम्स, युअर लाईव्स ब्युटिफुल टेम्पल्स वेअर टुगेदर यू कॅन वर्शिप द लॉर्ड.
तुम्ही आपलं शरीर, घर हे भगवान श्रीकृष्णाचं उत्तम मंदिर करा.
अँड इन दिस वे यू विल हॅव अ व्हेरी सेफ अँड कम्फर्टेबल फ्लाईट बॅक होम, बॅक टू गॉड.
अशा तऱ्हेने जर वागलात तर मग मात्र तुमचं विमान सुखरूपरित्या गोलोकधामला पोहोचे.
बट इफ देर इज अ मोमेंट ऑफ नेग्लिजन्स ऑर इनअटेंटिव्हनेस, द हॉस्टेजेस विल टेक ओव्हर, आय मीन द हायजॅकर्स विल टेक ओव्हर.
परंतु या बाबीकडे आपण जर दुर्लक्ष केलात तर अपहरणकर्ते निश्चित आत घुसतील.
वी मस्ट प्रोटेक्ट वन अनदर.
तुम्ही दोघांनी एकमेकांना संरक्षण दिलं पाहिजे.
चॅट हरे कृष्ण, बी हॅपी.
भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जप करा आणि सुखी राहा.
I pray at the lotus feet of His Divine Grace Abhay Charanaravinda Bhaktivedanta Swami Prabhupada, to all of our beloved Acharyas, to Shri Shri Nithai Gaurachandra, Shri Radha Gopinath and Shri Gopalji, to all the assembled Vaishnavas, that they very kindly bestow their most auspicious blessings upon Rup Vilas Prabhu Nitya Leela Mataji.
Me Sri 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 A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada, Purvavarti Acharya, Sri Nitai Gaurachandra, Sri Sri Radha Gopinath, Sri Gopalji, and ithe sarva jamlelya Vaishnavana prarthana karto ki tyanni Rupvilas Prabhu and Nitya Leela Matajina ashirvad davet.
These two devotees are very humble, very sincere.
He don bhakta atyanta namra ani gambhir ahet.
Both coming from glorious Krishna conscious families.
Dogahi uttam Krishna bhamana bhavit kutumbatun alele ahet.
they are both extremely appreciated by everyone who knows them.
मंदिरामधील सर्व भक्त त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मनामध्ये त्यांच्या.
I want to thank both of you very much.
मी दोघांचाही आभारी आहे.
हरे कृष्ण. Om Vishnu Padaya Krishna Prasthaya Bhutale Shrimati Bhakti Vedanta Swami Iti Namine Namaste Saraswati Devi Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Pashtyadya Desatarine. Srila Radhanath Maharaj is so clearly and most powerfully explained the ultimate goal of human life.
Radhanath Maharajani manushya jivanacha antim dhyeya kay asava yashe atishay spashta varnan kelela ahe,
is to develop our loving relationship with the Supreme Personality of Godhead in devotional service.
Ani he dhyeya mhanje bhakti me seve dware apan bhagavantashi drur sambandha prasthapit karne he ahe.
And all other activities that we may find ourselves required to do are only in support of that one goal, which is pure devotion to Lord Krishna.
आणि आपण इतर जी काही कार्य करू ती सर्व कार्य म्हणजे भगवंताची सेवा किंवा भक्ती, शुद्ध भक्ती जी आहे त्याच्यासाठी एक आधार किंवा सहाय्यभूत असतील.
Krishna explains in Bhagavad Gita, yat karosi yaranasi yat jahosi dadasi yat yat tapasi takunti yat tat kurusho mararpana. All that you do, all that you eat, all that you offer and give away, as well as all austerities and sacrifices you may perform, should be done as an offering to me.
Bhagavan Sri Krishna Gita mein sangtar ki apan je je kai karma karto, je kai khato, je kai tapasya karto, je kai yajna karto, ते सर्व काही आपण भगवंताची सेवा किंवा भगवंताला एक भगवंतासाठी एक कार्य या भावनेने आपण केलं पाहिजे.
True devotee of the Lord uses every opportunity and every aspect in life to offer their devotion to God.
भगवंताला जो खरा भक्त असतो तो जीवनातील सर्व संधी, जीवनातील सर्व जे काही आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असतात त्याद्वारे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो.
When we deviate from these pure principles of devotional service,
आपण जेव्हा या भक्तीच्या तत्वापासून दूर जातो,
we find ourselves in illusion, confusion, ultimately bondage and suffering.
तेव्हा आपण मायेमध्ये पडतो, गोंधळून जातो, भ्रमित होतो आणि शेवटी दुःखामध्ये पडतो.
Of course, it is very difficult, especially in Kali Yuga, to follow the pure principles of devotional service.
अर्थात कलियुगामध्ये शुद्ध भक्तींच्या तत्वांचं पालन करणं अतिशय कठीण आहे.
But by the mercy of the spiritual master and the mercy of the Lord and the association of the Vaishnavas,
पण भगवंताच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने आणि आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादाने,
and with a strong determined desire to please the Lord by our devotion,
आणि आपल्या भक्तीद्वारे भगवंतांना संतुष्ट करण्याच्या आपल्या दृढ इच्छेद्वारे,
success is guaranteed.
आपण यश प्राप्ती करू शकतो.
So there are four ashrams.
तर एकूण चार आश्रम आहेत.
And ashram means cultivation.
आणि आश्रम म्हणजे अनुशीलन किंवा जोपासना.
Means to cultivate our Krishna consciousness.
तरी जोपासना कशाची करायची? आपल्या कृष्ण भावनेची.
No ashram is meant for sense gratification.
कोणताही आश्रम इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये.
And Srila Prabhupada
आणि श्रील प्रभुपाद
stress very importance how stress, how important it is for persons in the Grihastha ashram to be ideal examples in that ashram.
आणि श्रील प्रभुपाद जोर देऊन सांगतात की गृहस्थ आश्रमातील व्यक्तींनी आपलं जीवन अतिशय आदर्श रीतीने जगलं पाहिजे.
And he used the example of Srila Bhakti Vinod Thakur as the ideal grihastha.
आणि या बाबतीत एक आदर्श गृहस्थ म्हणून ते भक्ती विनोद ठाकूरांचं उदाहरण देत असत.
Srila Bhakti Vinod Thakur, although a very responsible and respected person within the world as a magistrate, still
Thakur he ek atishay pratishthit ani buddhiman shrestha ase nyayadhish hote tari sudha,
and a man who had a wife and 10 children,
tana patni hoti 10 mulo hoti.
He was one of the greatest of all Vaishnavas.
Udharan hai.
But we need ideal examples in order to understand the goal of Krishna consciousness.
Ani Krishna bhavanecha dheya jaun ghenyasathi aplyala asha adarsh udaharanchi avashyakta aste.
So Srila Prabhupada wants us to understand the mood and the life activities of Srila Bhakti Vinod Thakur, especially for those in the Grihastha ashram, to look towards that as the aspiration of our devotional activities.
Manchil Prabhupadanchi ichcha hoti ki apan sarvani sarva bhaktani ani vishesh pan je grihastha samat ahet tyani Bhakti Vinod Thakurancha kade ek adarsh mhanun pahile paije ani tyancha kadun prerna milvali paije.
And with the grace of the Lord and the Vaishnavas, by making our ideals high, we can actually achieve those ideals.
आणि श्रील प्रभुपाद आणि वैष्णवांच्या कृपेने जर आपण असा मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपण ते आदर्श प्राप्त करू शकतो की आपल्या जीवनात उतरवू शकतो.
सो इट्स अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणून ही एक फार मोठी जबाबदारी आहे
इन गृहस्थ लाईफ, बिकॉज नॉट ओनली डू यू हॅव टू परफॉर्म युअर भजन टू लॉर्ड, बट यू ऑल्सो हॅव टू ऑल्सो assist each other in your devotional service.
Grihastha ashrama madhe itar karya barobar itar vyavsaya barobar ankhe ek mahatvacha karya asto te mhanje ab tumhi ek mekana bhakti karnyasathi sahakarya dile pahije.
So how much more serious should we be in our responsibilities in this ashram?
Ani mhanun ya ashrama madhe ji tumha doghanvarti jabdari ahe hi jabdari jaanun ghenyasathi tyacha palan karnyasathi tumhi kiti gambhir asle pahije.
As Srila Radhanath Maharaj has so often explained as his main point in many of his lectures, that we are servant.
And Srila Radhanath Swami Maharaj he apla pravachanamade kitek vela sangtat ani tyancha pravachanamade ha mahatvacha vishay asto ki apan sarvajan sevak ahot.
So no matter what our particular service is, our particular position or responsibility we have, ultimately we are servant.
Apli कोणतीही सेवा असली, कोणताही व्यवसाय असला, आपल्यावरती कोणतीही जबाबदारी असेल, आपलं कोणतंही पद असेल, तरी सुद्धा आपण दासच आहोत.
In our success in our devotional life becomes clear when we meditate on this particular position.
आणि दास या भावनेवरती जितकं आपण चिंतन करतो, जितकं विचार करतो, तितकं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं.
And of course Maya is there to always give us some other information, as Maharaj was explaining.
And arthat
to become hijacked.
Arthat Maharaj jase sangat hote tyaprane Maya hi sadaiv aplyala dur nenyasathi aste ani apan aplya sudha aparan kela jata aplyala olis dharla jata Maya dware.
But Krishna explains in Bhagavad Gita that when you thus learn the truth, you'll know that all living beings are my parts and parcels, they are in me and they are mine. Ultimately all living beings are servants of the Lord.
आणि ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण भगवत गीतेमध्ये सांगतात की जेव्हा तुम्ही जाणाल की मी सर्वांमध्ये आहे आणि सर्वजण माझ्यामध्ये आहेत, त्यावेळेला आपण जाणू शकतो की सर्व प्राणी मात्र हे भगवंताचे दास आहेत.
So the purpose of Grihastha ashram, like all other ashram, is to become Krishna conscious.
इतर सर्व आश्रमांप्रमाणे गृहस्थ आश्रमाचा उद्देशही हाच असतो.
And by assisting each other in devotional service in that ashram, we please Krishna.
आणि या आश्रमामध्ये आपण एकमेकांना सहाय्य करून भगवंताना प्रसन्न करून घेऊ शकतो.
And by pleasing Krishna, then that is the perfection of spiritual life.
आणि जर आपण असं करू शकलो तर तेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पूर्णत्व आहे.
When Krishna is pleased, all blessings, all mercy, all success in our devotional life is guaranteed.
ज्या श्री कृष्ण संतुष्ट होतात त्यावेळेला आपल्या भक्तिमय जीवनातील जे यश आहे सर्व आशीर्वाद सर्व यश हे आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतात.
So you have a great responsibility.
म्हणून तुम्हाला दोघांवरती फार फार मोठी जबाबदारी आहे.
And by taking on greater responsibilities, we get an opportunity to please Krishna more and more.
आणि जेव्हा तुम्ही या जबाबदारीचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला भगवंताना संतुष्ट करण्याची अधिकाधिक संधी मिळत जाते.
So I'm very happy personally to be here amongst two very dear disciples of Radhanath Maharaj.
राधानाथ महाराजांच्या या दोन प्रिय शिष्यांच्या या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी व्यक्तिशः मला खूप खूप आनंद होत आहे.
And my humble prayers and my hopes for your success in Krishna consciousness and grihastha life are very much a part of my presence here today.
आणि माझ्या उपस्थितीद्वारे मी हे दर्शवू इच्छितो की तुमचं जीवन यशस्वी जावं सुखाचं जावं हीच माझी आशा आहे.
हरे कृष्ण
हरे कृष्ण. तर याचबरोबर आपल्यासमोर आणखी एक प्रभुपादांचे शिष्य आणि राधानाथ महाराजांचे गुरुबंधू श्यामसुंदर प्रभू आलेले आहेत. ते स्वतः एक फार मोठे भक्त आहेत या हरे कृष्ण संस्थेमध्ये सर्वात वरिष्ठ भक्त आहेत. तर त्यांच्या उपस्थितीचा आपल्याला इथं लाभ होत आहे आणि आपण स्वतः त्यांचं स्वागत करू तीन वेळा हरी बोल म्हणून. हरे नाथ महाराज चंद्रमणी महाराज आणि त्याचबरोबर श्यामसुंदर प्रभू या तिघांचेही आभारी आहोत. महाराज वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. राधानाथ महाराज अँड चंद्रमणी महाराज अँड श्यामसुंदर प्रभू ऑल्सो दॅट यू केम हियर अँड ब्लेस्ड दिस असोसिएशन स्पेशली द टू डिवोटीज हू आर गेटिंग मॅरिड हियर अँड गिवन सच व्हॅल्युएबल इन्स्ट्रक्शन्स. वी आर व्हेरी थँकफुल टू यू. हरे कृष्णा.